आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां बागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. लोकसभा वेंचणुके खातीरच्या सव्या टप्प्या खातीर आज अधिसुचोवणी जारी जातली. ह्या टप्प्यान स राज्यांतल्यान एका केंद्रशासित प्रदेशांतल्या 57 लोकसभा मतदारसंघा खातीर वेंचणूक जातली. सव्या टप्प्यान दिल्लीच्या सगळ्या 7 जाग्यांचेर, हरियाणाच्या सगळ्या 10 जाग्यांचेर, उत्तर प्रदेशांतल्या 14 जाग्यांचेर, बिहार आणि अस्तन बंगालांतल्या दरेकी 8 जाग्यांचेर, ओडिशाच्या 6 जाग्यांचेर आणि झारखंडाच्या 4 जाग्यांचेर मतदान जातले. उमेदवारांनी उमेदवार अर्ज सादर करपा खातीरची निमाणी तारीख आसा 6 मे. 25 मयाक मतदान जातले. 4 जूनाक मतमेजणी जातली. 7 मयाक जावपी लोकसभा वेंचणुकेच्या तिसऱ्या पावण्या खातीरचो प्रचार तेंचेर पावला. ह्या टप्प्यान 12 राज्यांतल्या 94 जाग्यांचेर मतदान जातले. तिसरे फेरयेन वट्ट 1351 उमेदवार रिंगणांत आसा. सगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी आपल्या उमेदवारांक तेको मेळोवपा खातीर सगळे यत्न करतात. प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी यांनी काल कर्नाटकातल्या सिरसी, दावणगेरे, बल्लारी आणि बेळगावी भौशिक बसकांनी उलोप केले. भारताक शक्तिशाली करपाचे आणि सुरक्षा आणि उदरगत सुनिश्चित करपाच्या गॅरंटीचे आश्वासन त्यांनी दिले. मोदी हांणी सांगले, फाटल्या 10 वर्सांत तांच्या सरकारान शेतकार उत्पादक संघटनेवरवी इनपुट खर्च उणो करून शेती उत्पादना खातीर बाजारपेठ उक्ती करून ल्हान शेतकारांक आधार केलो. मत्स्य वेवसाया खातीर स्वतंत्र मंत्रालय आणि नुस्तेमारांक किसान क्रेडिट कार्ड, मत्स्य संपदा येवजण, स्मार्ट सिटी, नवी रेल्वे मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग 24 वेल्यान 47 मेरेन वाढिल्ल्यान राज्यांतल्या लोकांक फायदो झाला असं त्यांनी सांगले. 7 मयाक मतदारांनी भायर येऊन व्हड प्रमाणात मतदान करपाचो उलो मोदी हांणी मारलो. गुजरातांतल्या आनंद जिल्ह्यांत वेंचणुकेच्या रॅलीक संबोधित करतना पक्षाचे वरिष्ठ फुडारी राजनाथ सिंग हांणी सांगले, एनडीए राजवटीन फाटल्या दशकांत देशाची जागतिक प्रतिमा खूप बदलल्या. 2047 मेरेन भारताचे विकसित राष्ट्र जावपाच्या प्रवासाक खंयचीच भायली शक्त आडखळ हाडूंक शकना असे त्यांनी स्पष्ट केले. ओडिशात आपल्या पक्षाच्या प्रचाराक गती दितना काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी राहुल गांधी हांणी केंद्रपारा लोकसभा मतदारसंघाखाला सालीपूर हांगा जाल्ले भौशिक बसकेंत उलोवप केले. ह्या मुखार जनरेटर, इन्व्हर्टर बसोवपाक वीज खात्याकडल्यान परवानगी घेवप सक्तीची आसतली. परवानगे बगर ते बसयले आणि जिवीत वा वित्तहानी झाली जाल्यार ताका पुराय तरेन वीज गिरायक जापसालदार आसतले. अशा गिरायकांची दिवानी वा फौजदारी खटलो घालतले अशी शिटकावणी वीज खात्यान दिल्या. शुक्रारा खात्यान वीज निर्मिती करपी विविध उपकरणा संबंधात सुचोवणी जारी केल्या. काही दिसा आदी वाळशी दिवचले वीज खांब्या दुरुस्ती खातीर चढिल्ल्या लायनमॅन मनोज जामावलीकार हाका विजेचो शॉक लागिल्ल्यान मरण आयिल्ले. या वाठारांतल्या एका आस्थापनाच्या इन्व्हर्टराचे कनेक्शन योग्य नाशिल्ल्यान तातूंतल्यान रिव्हर्स सप्लाय आयिल्लो. ते खातीर जामावलीकार हाका विजेचो शॉक लागून मरण आयिल्ले. या फाटभुंयेर खात्यान ह्यो सुचोवण्यो जारी केल्यात. हे आदी खात्यान 2019 लेगीत ह्यो सुचोवण्यो जारी केल्ल्यो. ते प्रमाण वीज गिरायकांक जनरेटर बसोवचे आदी खात्याची परवानगी घेवप गरजेचे आसा. संसारीक पुस्तक दिसा निमतान आज पणजे पाट्यार कृष्णदास श्यामा मध्यवर्ती ग्रंथालयान खासा कार्यावळ जातली. फाटले सप्तकभर चालू आशिल्ल्या पुस्तक प्रदर्शनाचो या वेळार समारोप जातलो. आज 3:30 वरांचेर जावपी या सुवाळ्याक महाकवी सुधाकर गायधनी मुखेल सोयरेन हाजीर रावतले. मध्यवर्ती ग्रंथालयाच्या पहिल्या माळ्यार जावपी या सुवाळ्याक नामनेची लेखिका डॉ मंजुषा सावरकर, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळी, मध्यवर्ती ग्रंथालयाचे डॉ सुशांत तांडेल, सहाय्यक राज्य ग्रंथपाल सुलक्षा कोळमुळे उपस्थित रावतली अशा विशेषच्या खबरेन म्हणा. ताळगाव पंचायती खातीर काल 68.79% शांतीकायेन मतदान झाले. मतमेजणी आज सोमारा जातली. पंचायतीच्या 11 प्रभागांमधल्या 4 प्रभागांतले उमेदवार विरोधाविणे वेचून आयिल्ल्यान 7 प्रभागां खातीर काल मतदान झाले. काल मतदान जावपी 7 प्रभागांत 14 उमेदवार रिंगणांत आशिल्ले. वेंचणूक बॅलट पेपराचेर जाली. ताळगाव पंचायत 11 प्रभागांची आसून हातूंतले 5 प्रभाग सामान्य वर्गा खातीर उक्ते आसात. प्रभाग 1 ओबीसी खातीर, प्रभाग 5 अनुसूचित जमाती खातीर, जाल्यार 3, 4, 6 आणि 9 बायलां खातीर राखून दवरल्यात. मंत्री बाबूश मोन्सरात, आमदार जेनिफर मोन्सरात हांणी मतदान केले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.